पत्र पाठुनी वाट पाहिली आता करते तारंबे संग कधी येणार आंबे संग कधी येणार
नाही नाही
नाही.